आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसह दोन लोकसभा आणि 48 विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतमोजणी। निकालांच्या आधी सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग। देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी। सेन्सेक्स सुमारे 2000 आणि निफ्टी 550 अंकांनी वधारला। बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा पहिला डाव 150 धावांवर समाप्त। ऑस्ट्रेलियाचीही दणादण। आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत। राज्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे। मतमोजणीची सुरुवात टपाली मतांच्या मोजणीपासून होईल आणि त्यानंतर साधारण 8:30 वाजल्यापासून मतदान यंत्रावरच्या मतांची मोजणी सुरू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिली आहे। मतमोजणीसाठी चोख व्यवस्था केली असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी सांगितलं।
पहिला पोस्टल बॅलेटचा काउंटिंग सुरू होणार आहे। 30 मिनिटांनंतर 8:30 पासून ईव्हीएमचा काउंटिंग सुरू होणार आहे। त्यांच्यासाठी पूर्ण तयारी झाली। सुरक्षासाठी आपण 3 टायर सिक्युरिटी ठेवलेल्या आहेत। पहिला राऊंड मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फोर्सेस राहणार आहे, बीएसएफ सीआरपीएफ इत्यादी। मिडिल राऊंड मध्ये स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स राहणार आहेत आणि बाहेर आपले लोकल पोलीस राहणार आहेत।
288 विधानसभा मतदारसंघांमधल्या मतमोजणीसाठी तितकीच मोजणी केंद्र काम करणार आहेत। शिवाय नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एक मोजणी केंद्र स्थापन करण्यात आलं आहे। या प्रक्रियेसाठी सुमारे 6,600 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत। मतमोजणीच्या प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर असणार आहे। दुपारी 12:00 सुमाराला पहिले निकाल हातात येतील, मात्र मतदारसंघाच्या आकारमानानुसार यात फरक पडू शकतो। संध्याकाळी निकालाचं पूर्ण चित्र स्पष्ट होईल, असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं। राज्य विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे। महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूकडच्या नेत्यांनी सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे। निकालांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आज भाजपा नेत्यांची बैठक झाली। केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी भाजपा प्रदेश कार्यालयातल्या बैठकीत घडामोडींचा आढावा घेतला। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या उमेदवारांची आज बैठक होत असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं। निवडणुकीनंतरच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसनं महाराष्ट्रासाठी अशोक गेहलोत, भूपेश बघेल आणि जी परमेश्वरा यांनी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे। तारिक अन्वर, एम बी विक्रमार्का आणि कृष्ण अल्लावरू झारखंडसाठी निरीक्षक म्हणून काम पाहतील। महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत नाही तर महाराष्ट्रातच होईल, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे। महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात उद्धव ठाकरे यांनी उत्तमरित्या राज्य चालवलं आणि म्हणूनच आताही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार बनवण्याचा प्रयत्न करू, असं ते म्हणाले। अपक्ष आणि छोट्या पक्षांकडूनही चाचपणी सुरू आहे। निकालानंतर सरकार स्थापनेचा दावा करणाऱ्यांसोबत राहण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केला आहे। असा निर्णय बसपा अध्यक्ष मायावती यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता। भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी नालासोपारा प्रकरणात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे। आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असला तरीही सत्य सर्वांच्या समोर आहे, असं तावडे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। कथित 5 कोटी रुपये निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या तपासात कुठेच सापडले नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे। या प्रकरणामुळे काँग्रेसचं खालच्या दर्जाचं राजकारण आणि देशाला दिशाभूल करण्याचा त्यांचा हतबल प्रयत्न उघड होतो, असंही ते म्हणाले। महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकाप्रमाणेच देशातल्या 48 विधानसभा मतदारसंघातल्या तसंच लोकसभेच्या 2 मतदारसंघातल्या निवडणुकांची मतमोजणी देखील उद्या होणार आहे। महाराष्ट्रात नांदेड आणि केरळात वायनाड या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती। विधानसभेसाठी उत्तर प्रदेशातल्या 9, राजस्थानातल्या 7, पश्चिम बंगालमधल्या 6, आसाममध्ये 5, बिहार आणि पंजाबमध्ये प्रत्येकी 4, कर्नाटकात 3 मतदारसंघात निवडणूक झाली। केरळ मध्य प्रदेश आणि सिक्कीममध्ये प्रत्येकी दोन जागांसाठी तर छत्तीसगड गुजरात आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या अनुषंगानं आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे उद्या सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9:15 वाजेपर्यंत निवाडा जनतेचा हा विश्लेषणपर चर्चात्मक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. त्याबरोबरच सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र दिली जातील. शिवाय सविस्तर माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या नेहमीच्या बातमीपत्रांचा अवधीही उद्यासाठी वाढवला जाईल. तेव्हा ऐकायला विसरू नका, उद्या राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रावर सकाळी 9 पासून निवाडा जनतेचा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 5 दिवसांचा नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतले. प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यात विविध नेत्यांबरोबर 31 द्विपक्षीय बैठका घेतल्या आणि अनौपचारिक चर्चाही केल्या. प्रधानमंत्री ब्राझीलमध्ये 10, गयानामध्ये 9 तर नायजेरियात 1 द्विपक्षीय बैठकीत सहभागी झाले. या दौऱ्यात प्रधानमंत्र्यांनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबियांतो, पोर्तुगालचे प्रधानमंत्री लुईस मॉन्टेनेग्रो, ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टारमर, चिलीचे राष्ट्रपती गॅब्रियल बोरिच आणि अर्जेंटिनाचे राष्ट्रपती झेवियर मायली यांच्याबरोबर बैठका घेतल्या. याशिवाय प्रधानमंत्र्यांनी सिंगापूर, दक्षिण कोरिया, इजिप्त, अमेरिका आणि स्पेन या देशांच्या नेत्यांबरोबर आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखांबरोबर अनौपचारिक चर्चा केली. या दौऱ्यावर जाताना प्रधानमंत्र्यांनी त्या देशांसाठी भारताच्या विविध भागातून भेटवस्तू नेल्या होत्या. यात महाराष्ट्रातल्या वस्तूंचाही समावेश होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. भारतीय शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 1,961 अंकांची वाढ झाली आणि तो 79,117 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीही 557 अंकांची वाढ नोंदवत 23,907 अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारात नोंदणी असलेल्या सर्व कंपन्यांमध्ये आज वाढ दिसून आली. यात बँकिंग, संपर्क, माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या कंपन्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या 59 कंपन्यांनी आज आपला गेल्या 52 आठवड्यांमधला उच्चांक गाठला. दरम्यान परकीय चलन बाजारात आज रुपया 4 पैशांनी वाढून अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत 84.45 रुपयांवर स्थिरावला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं पालकांचं एकमेव अपत्य असणाऱ्या पात्र मुलींकडून CBSE गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेकरता ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. 2024 केंद्रीय विद्यालयातून 10वी उत्तीर्ण झालेल्या तसंच सध्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या विद्यालयात इयत्ता 11वीत शिकत असलेल्या मुली या योजनेकरता पात्र ठरणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 116वा भाग आहे. मन की बात हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून तसंच आकाशवाणीच्या यूट्यूबवर आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरूनही प्रसारित केला जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू झालेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ 7-67 असा अडचणीत सापडला आहे. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाचा पहिला डावही अवघ्या 150 धावांत गडगडला. मात्र भारतीय संघ अद्यापही 83 धावांनी आघाडीवर आहे. सात्विक साईराज, रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या जोडीनं चायना मास्टर्स 2024 पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. शेनझेन इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांनी डेन्मार्कच्या जोडीचा 21-16, 21-19 अशा थेट गेम्समध्ये पराभव केला. आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना जपान आणि कोरिया यांच्यातल्या विजेत्या जोडीशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसह 2 लोकसभा आणि 48 विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. निकालांच्या आधी सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग. देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी. सेन्सेक्स सुमारे 2,000 आणि निफ्टी 550 अंकांनी वधारला. बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा पहिला डाव 150 धावांवर समाप्त. ऑस्ट्रेलियाचीही दाणादाण. आणि सात्विक साईराज, रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.